chinimandi.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್. दक्षिण आफ्रिकेतील साखर उद्योगावर झाला कोरोना व्हायरसचा परिणाम. साखर मास्टर योजनेत विलंब. कोरोना व्हायरसच्या साथीमुळे दक्षिण आफ्रिकेच्या त्रस्त साखर उद्योगाला मदत करणारी योजना विस्कळीत झाली आहे. साखर उद्योगाच्या रणनीतीवर देखरेख करणारा व्यापार उद्योग व स्पर्धा विभाग आता कोरोना विषाणूच्या साथीवर लढण्यात व्यस्त आहे, ज्यामुळे साखर मास्टर प्लॅन मागे राहिलाय. स्वस्त साखर आयातीला पूर्णत्व देण्यासाठी आणि साखर गोड पेय पदार्थावर कर लावण्याच्या 833 दशलक्ष डॉलर साखर उद्योगाच्या सरकारने सरकार शेतकरी आणि औद्योगिक वापरकर्त्यांनी काम केले. अध्यक्ष सिरिल रामफोसा यांनी 1 फेब्रुवारी रोजी देशव्यापी भाषणात सांगितले की साखर मास्टर प्लॅन 6 आठवड्यात अंतिम होईल, तर देशाने 27 मार्चला कडक लॉकडाऊन ठेवला, ज्यामुळे साखर मास्टर प्लॅन मागे राहिलाय. आम्हाला समजते की मंत्री इब्राहिम पटेल कोरोना विषाणूचा सामना करण्यास प्राधान्य देण्यात व्यस्त आहेत, ज्यामुळे साखर उद्योगाच्या मास्टर प्लॅनवर स्वाक्षरी करण्यास विलंब झालाय, असं दक्षिण आफ्रिकेच्या केन ग्रोवर असोसिएशनचे अध्यक्ष रेक्स तालमागे यांनी सांगितले. आम्ही लवकरच सर्व भागीदारांद्वारे त्यावर स्वाक्षरी होण्याची अपेक्षा करतो.